तेथे नित्य अनुभवायला मिळते. अशा आपल्या प्राणहिसावा असणाऱ्या सद्गुरूंचा हा पूजन उत्सव आपण आजपासून साजरा करायला सुरुवात केली आणि आता येणार गुरुपौर्णिमा. आपण सर्व गुरुभक्तांसाठी दिवाळीच जणू. आपल्या अज्ञानरूपी अंधकारमय जीवनात ज्ञानाचा बोधाचा दीप प्रज्वलित करून आपले जीवन उजळवून टाकणाऱ्या सद्गुरूंना सर्व पूर्वसूरींना शतशः वंदन करण्याचा हा कालावधी. भगवान सदाशिवांपासून ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत आणि पुढे स्वामी माधवनाथ स्वामी मकरंदनाथांपर्यंत चालत आलेली ही पवित्र नाथ परंपरा, या परंपरेत अनुग्रहित होण्याचे परमभाग्य आपल्याला लाभले. या परंपरेतील अध्वर्य असणाऱ्या आदिनाथांना वंदन करून आपण आज या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. सद्भक्त सौभाग्यवती मानसी वैद्य ही प्रार्थना सादर करते. सर्वांनी कृपया थोडं थोडं पुढे सरकून घ्यावं आणि सर्वांनी आपल्या परसेस मांडीवर घ्यावे, जास्तीत जास्त पुढे सरकावं.
तुझे वीर शंभो मज कोण पारी।
खरोखरच तुझं वीण शंभो मज कोण तारी। आपल्या पुराणात गंगावतरणाची गोष्ट आहे। राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा म्हणून गंगा मातेला प्रसन्न करण्यासाठी खूप तपश्चर्या केली। त्याच्या खडतर तपाने स्वर्गात स्थित असणाऱ्या गंगा मातेला प्रसन्न केले, पण तिने पृथ्वीवर येण्यास नकार दिला। तिच्या प्रचंड वेगाने पृथ्वी उद्ध्वस्त होईल असे तिने त्याला सांगितले, पण यावर जर भगीरथाने काही उपाय शोधला तर मात्र ती पृथ्वीवर येण्यास तयार झाली। यावर उपाय शोधण्यासाठी भगीरथाने भगवान शंकरांना प्रसन्न करायचे ठरवले आणि तपश्चर्येला सुरुवात केली। भगवान आशुतोष त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन अवतीर्ण झाले व भगीरथाच्या समस्येवरचा तोडगा काढत स्वर्गातील गंगेचा प्रचंड ओघ त्यांनी आपल्या जटेत सामावून घेऊन ते गंगाधर बनले। नंतर अत्यंत सौम्य रूपात गंगा माता त्यांच्या जटेतून वाहू लागली आणि तिने पृथ्वीला सुजलाम सुफलाम बनविले, तसेच भगीरथाच्या पूर्वजांचाही उद्धार केला। या कथेतील गंगा जशी विराट विस्तीर्ण होती तशीच ज्ञानरूपी गंगा देखील आहे। सहा शास्त्रे, चार वेद, 18 पुराणे, ब्रह्मसूत्र वगैरे तिचा प्रचंड विस्तार आहे। या सर्वांचा अभ्यास करून आपला उद्धार करायचा म्हणलं तर एक जन्म देखील आपल्याला पुरेसा नाही, आणि केवळ अभ्यासानेही ती आत्मसात होऊन आपला उद्धार होईल याची शाश्वतीही नाही। अशा वेळी भगीरथासारखा साधकही गोंधळून जातो आणि भगवंतांना प्रार्थना करतो, तेव्हा त्याच्यावर कृपा करण्यासाठी शिवस्वरूप सद्गुरू त्याच्या जीवनात येतात। ही संपूर्ण अथांग ज्ञानगंगा त्यांनी आपल्या हृदयात सामावून घेतलेली असते, मग शिष्याला समजेल उमजेल अशा भाषेत ते ज्ञानामृत त्याला पाचतात। अनुषंगिक साधना, निरूपण, युक्त्या, मध्यवर्ती संकल्प अशा अनेक माध्यमातून आपल्या सर्वांचे जीवन उद्धरून नेतात। आपल्या केंद्रात अव्याहतपणे चालणाऱ्या ज्ञानयज्ञातून याची प्रचिती आपण घेतोच। ज्ञानेश्वर माऊलींनी गीता प्राकृत भाषेत सांगितली, पण ती प्राकृत भाषा ही अजून सहज सोप्या स्वानुभूती संपन्न भाषेत स्वामीजींच्या मुखातून ऐकताना माऊलींनीच पुन्हा अवतार घेतला आहे याची खात्री पटते। निरूपणातून गीतेचा अर्थ अगदी सहजच उलगडत जातो। त्यातील स्थितप्रज्ञ लक्षणे, दैवी गुणसंपदा ऐकताना ती आपल्या परिचयाची वाटून आपल्या सद्गुरूंच्या चरित्राचा आरसा असल्याचं दिसायला लागतो। एका दिवशी अनुभूतीचा प्रत्यय येतो। कसे असतात ते शब्द? ये प्रमेयाची होका वळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुहुकळली, मग तैसीची का घोळली परमानंदे। याप्रमाणे आपणही अगदी सगळे भारावल्यासारखे होतो, नाही का? ते सर्व ऐकताना ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे तिया सुखसंपत्ती जोडलिया, मग स्वर्गवाती वाकुलिया, हृदयाच्या जीवी गुतकुलिया होता आहाती, अशाच आपल्याही हृदयात आनंदाच्या सद्गुरु प्रेमाच्या उकड्या फुटायला लागतात। सद्गुरूंविषयी कितीही सांगितलं ऐकलं तरी अजून ऐकत राहावं, सांगतच राहावं असं वाटतं। खरे तर सद्गुरु स्वरूप अगाध अपार आहे, तरी सुद्धा सद्गुरु स्तवन हे शिष्याला करावंसं वाटतं। आपल्या बुद्धीला, मनाला, भावनांना उमजेल तसं सद्गुरु स्तवन प्रत्येक शिष्य करत असतो। त्यांची महती जातो, त्यांचं प्रेम, त्यांनी प्रसंगी दिलेला आधार, त्यांनी दिलेला बोधाचं स्मरण, त्यांची करुणा, त्यांनी दिलेली माया, त्यांची गुरुभक्ती, श्रद्धा, कार्यावरची निष्ठा, असे कित्येक पैलू साधकाने आपल्या अंतःकरणात जतन केलेले असतात। आपल्या सद्गुरूंप्रती प्रेम, भक्ती, श्रद्धा, आदर, शरणागती, कृतज्ञता अशी अनेक उत्कट भाव सुनणे सद्गुरुचरणी अर्पण करायला तो आतुर असतो, व ती संधी या गुरुस्तवनाच्या माध्यमातून त्याला मिळते। आजपासून आपण सर्वजण सद्गुरुप्रेमाने भारलेल्या या वातावरणात न्हावून निघणार आहोत। या भावपुष्पमालेतील प्रथम भावपुष्प सद्भक्त पराग करवंदे सद्गुरुचरणी अर्पण करतील।
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सद्गुरु स्वरूप अगाध अपार, कायमी पामर कीर्ती वाणू, नव्हे ते सगुण, नव्हे ते निर्गुण, निर्गुणाचे गुण काय वाणू। आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पूजनीय स्वामींच्या ऋणात राहण्यासाठी म्हणून त्यांच्याबद्दल काही बोलल्याशिवाय, त्यांची स्तुती केल्याशिवाय राहत नाही। कसे होते स्वामीजी? स्वामी माधवनाथ एखाद्या अथांगाच्या महासागरासारखे व्यापक आणि गुणरत्नाकर असे होते। ते अनेक गुण त्यांच्या ठिकाणी वस्तीला असे होते। आपण त्यांच्या पादपद्मी स्थिर झालो ते त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या आकर्षण शक्तीमुळे. अफाट अशी आकर्षण शक्ती स्वामींच्या ठिकाणी होती. अनेक साधक त्यांच्या पादपद्मी स्थिर झाले. त्यांची बाह्य व्यक्ती जर आपण बघितली तर जवळपास 6 फूट उंच आणि गौरवर्णावर अत्यंत सोनेरी छटा असणारा असा देह बघून कित्येक जण आकर्षित झाल्याकरी राहत नसत. मी देखील असाच 1984 साली त्यांच्या दासबोध प्रवचनासाठी म्हणून सत्यसाई मुलांमध्ये गेलो होतो. मधला हॉल भरलेला असल्या कारणाने गच्चीमध्ये गेलो आणि वरून स्वामीजी येतानाचं दृश्य पाहत होतो. स्वामीजी गाडीतनं उतरले. त्यांनी पांढरशुभ्र धोतर आणि उतरणं असं परिधान केलेलं होतं. दोन्ही हात जोडतच स्वामीजी मधल्या हॉलमध्ये आले. त्यांचं प्रवचन झाल्यावर त्यांना नमस्कार करण्यासाठी म्हणून जवळ गेलो. अत्यंत तेजपुंज कांती आणि कपाळ लावलेला बुक्का अजून देखील तो रूप डोळ्यासमोरून जात नाही. त्यावर डोकटून नमस्कार केला. मला म्हणाले येत जा. त्यानंतर 17 जानेवारी 1993 अनुग्रहासाठी म्हणून माय अपार्टमेंटमध्ये गेलो. स्वामीजी समोर दिवाणावर बसलेले होते. भगवा पोशाख स्वामीजींनी परिधान केलेला होता. त्यांच्या पायापाशी जाऊन बसलो. अनुग्रहाची प्रक्रिया त्यांनी समजावून सांगितली आणि नंतर ध्यानाला बसायला सांगितलं. ध्यानाला बसल्यावर त्यांनी त्यांच्या बोटांनी माझ्या भ्रुकुटी मध्याला स्पर्श केला आणि त्यांच्या पुण्यातच ध्यानाला बसलो. ध्यान झाल्यावर पूजा केली. त्यांचा प्रसाद त्यांनी दिला तो घेतला. अत्यंत शांत प्रसन्न असं त्या दिवशी वाटत होतं का कोण जाणे. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक केंद्रात कधी एकदा जातो आणि स्वामीजींना पाहतो असे वेद जणू लागत असत. त्यांच्या ठिकाणी असणारी आकर्षण शक्ती त्यावेळेस अनुभवला होती. आपल्यापैकी देखील प्रत्येकाचा हाच अनुभव असेल. हीच आकर्षण शक्ती आपण पूजनीय मकरंदनाथांच्या ठिकाणी देखील पाहतो आहोत, अनुभवत आहोत. अनेक तरुण साधक साधिका त्यांच्या पादपद्मांशी स्थिर झालेले असे आपण पाहतो आहोत. या त्यांच्या आकर्षण शक्तीत अजून एक महत्वाचा गुण सामावलेला दिसतो. तो म्हणजे त्यांचा कमालीचा साधेपणा. मला आठवतं तसं 97-98 सुमारास त्यांच्या जुन्या घरी म्हणजे दुधा मारुती हाऊसिंग सोसायटीमध्ये दर गुरुवारच्या सत्संगाला म्हणून मी जायला लागलो. 8:30 सत्संग असायचा. परंतु काही दिवसांनी कळायला लागलं की बरीच मंडळी तिथे 7 सुमारास ध्यानाला येतात. मी देखील 7 तिथे ध्यानाला जायला लागलो. तिथे गेल्यावर लक्षात आलं की त्यांच्या घरातली मंडळी सगळ्यांची सगळ्या साधकांची उत्तम सोय असावी म्हणून आधीच सगळं नीटनेटकं आवरून सतरंजा बस्कर वगैरे खाणून ठेवत असत. त्यावेळेस पूजेने मधुराताई त्यांना केदार मंदार स्वामीजींचा डबा असल्यामुळे स्वतःघरात सगळं काम करत असताना सत्संग ऐकत असत. त्यांना कधी मेन हॉलमध्ये येऊन बसायला मिळालंच नाही. तसंच हे सगळं इतक्या शांतपणे चालत असत की कधी कशाची कुजबूज गडबड कधीही जाणवली नाही. स्वामीजी देखील त्यांच्या आसनावर कधी येऊन बसले शांतपणे हे कळत देखील नसे. आणि ह्या वातावरणामध्ये एक प्रकारचं अंतःकरण भरून येईल आणि ध्यानाला देखील त्यांच्या सान्निध्यामध्ये एक प्रकारची उंची अशी येत असे. अजून देखील ते मंत्रलेले दिवस त्यांच्या जुन्या घरातले जसे तसे आठवतात. तेच वातावरण त्यांनी इथे गणेशपुरमच्या घरामध्ये जसे तसे जपलेलं असं दिसून येतं, अनुभवाला येतं. मागच्या महिन्यात त्यांना एका समारंभासाठी म्हणून घेऊन जाण्याचं भाग्य मला लाभलं. त्या समारंभामध्ये मुलीकडची काही मंडळी असं स्वामीजींचे नातेवाईक होते. आम्ही हॉलच्या मागच्या बाजूला बसलो होतो आणि ती मंडळी मागच्या बाजूला यायला लागली. स्वामींची ओळख करून घेण्यासाठी म्हणून ते तिथे सरसावले. काही जण ओळख करून घेत होते, काही जण ओळख करून देत होते. प्रत्येक मोठ्या व्यक्तीशी ओळख झाल्यावर स्वामीजी त्यांना वाकून नमस्कार करत होते. त्यांची नम्रता तिथे मला बघायला मिळाली. कित्येक जणांनी त्यांनी वाकून नमस्कार केलेला मी पाहिलं आणि ते दृश्य बघून खरोखरीच आवाक असा होऊन गेलो. त्या व्यक्तींना तिथल्या माहिती नव्हत्या असं नाही की स्वामीजी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अत्यंत उंचीवर असे आहेत. परंतु त्या सगळ्या समारंभामध्ये स्वामीजी आणि पूजनीय मधुराताई अत्यंत साधेपणाने असल्याचं असं दिसून आलं. या त्यांच्या साधेपणामुळे आपल्या मनातल्या शंका त्यांना विचारायला मूळ संकोच असा वाटत नाही आणि त्याच्यावर देखील योग्य असं मार्गदर्शन ते लगेचच सांगतात करतात. ते सांगतात की सकाळी उठतानाच देहाकडे अत्यंत आलिप्तपणे असं पाहायला शिकलं पाहिजे. सकाळी ध्यानात अनुभवलेली शांती आपण दिवसभराच्या कर्मामध्ये उतरायला शिकलं पाहिजे. त्या कर्मामध्ये त्याची अनुभूती आपण घेतली पाहिजे आणि रात्री झोपताना देखील त्या दोघांमध्ये त्या भावामध्ये आपण झोपायला हवं असा दिवस आपण व्यतीत करायला पाहिजे. मध्ये एकदा त्यांनी सांगितलं होतं की आपण एखाद्याशी जर बोलत असू तर आपण बोलताना आपणच आपल्याशी बोलतो आहोत अशा भावानी अशा बोधानी आपण बोलायला शिकलं पाहिजे. अशा युक्त्या प्रयुक्त्या त्या आपल्याला सांगत असतात. तसंच अनेक अनुषंगिक साधना त्या आपल्याकडनं करून घेतात. बघा ना, आताच आपल्याकडनं ओम सोहम साहची साधना त्यांनी करून घेतली. किती साध्या आणि सोप्या प्रकारे ओम तो परमात्मा मी तो परमात्मा सत अविनाशी चित चैतन्य आनंद प्रेम शांत की ही साधना जाता येतं देखील आपण मनामध्ये घडवू शकू म्हणू शकू इतक्या साध्या पद्धतीने ती साधना आपल्याला त्यांनी करून दाखवली करून घेतली आपल्याकडनं. या त्यांच्या सगळ्या गुणांमुळे स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरनाथ आपल्यासाठी एक ध्येय मूर्ती असे होऊन गेलेले आहेत. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाताळावे जीवे भावे मात्र त्याच्या प्रकाशातच आलावे. स्वामी माधवनाथांचा एक गुण इथे सांगावा असं वाटतो, त्यांची सहजता. प्रत्येक कर्मामध्ये अत्यंत सहजता अशी त्यांची असायची, लिहिलेलं ते कर्म करत असत. माझ्या स्वतःच्या आयुष्यातलाच एक प्रसंग इथे सांगावा असं वाटतो. मला प्रथम मुलगी झाली त्यावेळेस मायाप्राणांचं केंद्र झाल्यावर त्यांच्या खोलीमध्ये बर्फी देण्यासाठी म्हणून गेलो. बर्फी घेतल्यावर म्हणले नाव ठेवलंच का तिचं? म्हणलं नाही अजून ठेवायचंय. म्हणलं मी ठेवू का तिचं नाव? म्हणलं हो. तुला चालेल का? हो म्हणलं चालेल. म्हणलं काय अक्षर आलं पहिलं? म्हणलं अ. ठीक आहे म्हणलं, पुढच्या येणाऱ्या केंद्रामध्ये तुला सांगतो तिचं नाव. मला वाटतं तो बुधवारचा दिवस होता आणि पुढचं केंद्र शनिवारी होतं. या दोन तीन दिवसांमध्ये मी पूर्ण विसरून गेलो होतो की स्वामीजी आपल्याला आज नाव सांगणार आहेत म्हणून. शनिवारच्या नेहमीप्रमाणे केंद्रात गेलो, बसलो. स्वामीजी देखील 7:25 ला बरोबर काठी टेकत टेकत त्यांच्या आसनावर स्थित झाले आणि मला बघतच म्हणाले ये पुढे ये. म्हणले आता तर मी भुसकाट पडलो, मागे बघायला लागलो. म्हणले तूच परात, तूच ये पुढे. मग त्यांच्या पायांपाशी जाऊन बसलो. म्हणाले अनुपमा, कसं वाटलं नाव तुला? तेव्हा माझ्या लक्षात आलं. म्हणलं छान आहे, खूपच छान आहे. मग या प्रसंगावरनं त्यांची स्मरणशक्तीची कल्पना आल्याखेरीज राहिली नाही. तसंच एखादी ज्ञानेश्वरीची अवघड ओळी असो किंवा योगसूत्रावरचं अवघड असं प्रमेय असो ते अत्यंत सहज सोपं पुढच्या श्रोतृवर्गाला समजेल अशा पद्धतीने ते करून सांगत असत. अर्जुन अनंत सुखाच्या दोन्ही एक सरा तळूची घेतला घेई मग स्थिरावणी तेही तेची झाले. किंवा आगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मग पौर्णिमा स्फूर्तीची जी. अशा मोठमोठ्या उंच ओळ्या देखील अत्यंत सहज सोप्या करून ते सांगत असत. आणि हे सांगत असताना एखादा विनोद सांगून तिथलं वातावरण देखील ते हलकं फुलकं असं करत असत. हे सगळं लिलया करत असताना त्यांनी सगळा विषय म्हणजे एखादा उत्तम गायक जसा आपल्या गाण्यामध्ये अनेक ताना घेतो आणि शेवटी जसा समीर येतो तसे स्वामीजी देखील सगळा विषय समजून सांगून झाल्यावर आपलं स्वरूप सच्चित आनंद स्वरूप आहे, आपण आत्मा आहोत हे सांगितल्याशिवाय कधीही राहिले नाही. तसंच आपल्या प्रत्येक प्रवचनातून सत्संगातून रोज तास दीड तास ध्यानाला बसलंच पाहिजे याचं जणू हॅमरिंग स्वामीजी करत असत. हे सगळं लिलया पार करत असताना स्वामीजी त्यांच्या ठिकाणी असणारा महत्वाचा गुण तो म्हणजे वक्तशीरपणा, नियमितता हा कधीही सोडला नाही. त्यांची सकाळी ध्यानाची वेळ, त्याचप्रमाणे सकाळी उठून नाश्ता करून दुकानात जाण्याची वेळ, दुकानातून दुपारच्या जेवणाला परत येण्याची वेळ, परत रात्रीच्या प्रवचनाची वेळ, सगळ्या वेळा त्या त्या मिनिटाला म्हणजे मिनिटाला होत असत. जणू आपलं घड्या त्याच्यावरनं लावून घ्यावं इतकी शिस्त त्यांच्या ठिकाणी होती. त्यांच्या चिरंजीवांचं म्हणजे बापूसाहेबांचं ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी देखील त्यांचं प्रवचन ठरलेल्या वेळेस नाही ठरलेल्या वेळेस पार पडलं. कुठलाही प्रसंग असो प्रवचनांमध्ये कधीही बदल वेळेमध्ये कधीही बदल झाला नाही. आपल्याला देखील ते एखादी वेळ ठरवून द्यायचे आणि आपल्यासाठी 10-15 मिनिटं आधी ते तयार होऊन बसलेले असत. तीच शिस्त तीच नियमितता आपण पूजनीय मकरनाथांच्या ठिकाणी पाहतो आहोत. ते देखील त्यांचं प्रवचन ठरलेल्या वेळेस सत्संग ठरलेल्या वेळेस म्हणजे ठरलेल्या वेळेस चालू करतात. ते देखील अशीच साधकाला वेळ ठरवून देतात आणि त्याच्यासाठी तयार होऊन बसलेला असतात. मला देखील त्यांनी अशीच वेळ ठरवून दिलेली होती आणि त्या वेळेच्या आधी मी तिथे तयार गेलो. 2010 साली मला आठवतं माझी आई गेली आणि एक प्रकारची पोकळी मनामध्ये निर्माण झाली. तिची आठवण काही केल्या जात नव्हती. ती व्यथा सांगण्याकरता म्हणून स्वामीजींकडे गेलो. स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवलं आणि बाण फुटला. आईची आठवण आली ते त्यांना समजलं. त्यांनी कृपाळूपणे जवळ घेतलं आणि म्हणाले, मीच तुझी आई. आता पराग त्यांनी हातात हात घेतला आणि म्हणाले, पराग प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येत असतो त्याच्यावर अत्यंत शांतपणे धैर्याने असं तोंड आपण द्यायला शिकलं पाहिजे. आजच्या या पवित्र दिवशी पूजनीय मातोश्री सरलाताईंची आठवण आल्याखेरीज राहत नाही. कशा होत्या पूजनीय मातोश्री सरलाताई? अत्यंत सरळ साध्या स्वभावाच्या, मितभाषी आणि कायम हसतमुख चेहरा असणाऱ्या, की ज्यांनी सगळं आयुष्य आपल्या स्वामीजींच्या सेवेमध्ये वेचलं. त्यांच्या आहिक आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाचं असं सहकार्य स्वामीजींना केलं. तेच गुण साम्य ज्याला आपण म्हणतो ते आपण पूजनीय मातोश्री मधुराताईंच्या ठिकाणी पाहतो आहोत, अनुभवत आहोत. त्या आपल्या साधक विश्वाची माय मावली होऊन राहिलेल्या आहेत. त्यांची आठवण सांगायची म्हणजे, जेव्हा मी जुन्या घरी त्यांच्या जायचो स्वामीजींना किंवा त्यांना काही निरोप द्यायला, तर त्यावेळेस त्या म्हणायच्या, एक 2 मिनिटं थांब आणि लगेच स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी वाटीत काहीतरी एखादा लाडू किंवा वडी असं काहीतरी घेऊन यायचा. आता आतापर्यंत गणेशपुरम मध्ये देखील एखादा कॅडबरीचा तुकडा दिल्याशिवाय त्या कधीही परत पाठवत नाहीत रिकाम्या हाताने. अशा मातोश्री मधुराताईंना उदंड आयुष्य लाभो ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करावीशी वाटते. आजच्या पावन पवित्र दिवशी स्वामीजी तुमच्या चरणांची हेच मागणं मागावं वाटतं, की तुम्ही दिलेला बोध त्याचं स्मरण आम्हाला प्रत्येक कर्मामध्ये राहो, प्रत्येक कर्म त्या बोधामध्ये होवो आणि हा देह तुमच्या सेवा कार्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत राहो. हरिओम तत्सत.
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोनिया, चालो वाटे आम्ही तुझ्याशी आधार, चालविसी धार सवे माझा. याच अर्थाची देव आणि भक्त यांच्या संबंधातील एक गोष्ट सांगितली जाते. यात भक्ताचा जीवन प्रवास दाखवला आहे. एका विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावरील वाळूवर लांब पर्यंत 2 व्यक्तींच्या पावलांचे ठसे दिसत असतात. ते भक्त आणि भगवंत यांच्या पावलांचे असतात, पण अधूनमधून मात्र एकाच व्यक्तीच्या पावलांचे ठसे दिसतात. भक्ताला ते ठसे पाहून वाटतं की अरे, हे तर फक्त माझ्याच पावलांचे ठसे आहेत आणि या कालखंडात तर मी संकटात दुःखात होतो, मग अशा वेळेस नेमका भगवंत मला सोडून गेला होता की काय? ही शंका मनात येऊन भक्त भगवंताला याबद्दल विचारतो. भगवंत अतिशय प्रेमाने आणि करुणेने भक्ताकडे पाहतो आणि त्याला सांगतो, अरे मी तुला सोडून कधीच दूर गेलो नव्हतो बरं. तुला जे एकाच व्यक्तीच्या पावलांचे ठसे दिसतायत ना, त्यावेळी तर मी तुला उचलून घेतले होते बाळा. खरोखरच केवळ अबोधामुळेच अशा प्रसंगात भक्ताला भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहत नाही. स्वतःच्या कर्तृत्व बुद्धीचा पगडाच त्याच्यावर बसतो, म्हणूनच असा प्रश्न तो भगवंताला विचारतो. पण खरे तर भगवंतांनीच अशा भक्ताचा कैवार घेतला असतो, म्हणूनच तो भक्त अशा संकटांचा दुःखांचा सामना करू शकतो. बरोबर एका वर्षापूर्वीचा प्रसंग, दिनांक 8 ऑगस्ट या रोजी डॉक्टरांनी माझ्या आईला घशाचा कर्करोग झाल्याचे निदान केले. ते ऐकता क्षणी काही सुचलेच नाही. त्यावेळी प्रकर्षाने फक्त स्वामीजींची आठवण आली. त्यांना फोन करून सर्व परिस्थिती सांगितली. स्वामीजींनी सर्व विचारपूस करून ते म्हणाले, क्रांती काही काळजी करू नकोस, सर्व काही नीट होईल. मी सदैव तुझ्या बरोबर आहे, आईची प्रेमाने सेवा कर. तो फोन झाल्या क्षणी खरोखरच मी निश्चिंत झाले. जेव्हा काही माझी सर्व चिंता काळजी माझ्या स्वामीजींनी घेतली होती. आईच्या रेडिएशन, केमोथेरपी या सर्व उपचारांच्या दरम्यान स्वामीजींचे चौकशीचे फोन नियमित येत होते. आईने देखील सर्व उपचारांच्या दरम्यान अतिशय त्रास होत असतानाही अत्यंत धीराने आणि श्रद्धेने या सर्वांना तोंड दिले. देह कैवल्याचा वारा झणू लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाची या पांजीरा सुयतयाते या ओळीचा शब्दशः अनुभव आम्ही घेतला. त्या भक्ताप्रमाणे आम्हालाही त्या काळात स्वामीजींनी उचलून घेतले होते. खरंच जर सद्गुरु माऊली आपल्या जीवनात आली नसती तर आपले काय झाले असते. ती आपल्याला लाभली, तिने आपला अंगीकार केला, यातच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. अशाच भावना अंतःकरणात बाळगणारे पुढील मनोगत सद्भक्त सौभाग्यवती निवेदिता चांदेकर व्यक्त करतील.
माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. जन्मोजन्मीचे पुण्य फळासी पै आले, देखिली पावले श्री गुरूंची. ज्ञानेश्वर माऊलींच्या ह्या ओळीवर चिंतन करत असताना मला असा प्रश्न पडला की मी केंद्रात कधीपासून यायला लागले, माझ्या जन्मापासून किंवा त्याच्याही आधीपासून, किंबहुना गेले जन्मानुजन्म स्वामीजी आणि माझ्यामध्ये अतूट असे गुरु शिष्याचे नाते आहे, असाच माझा भाव आहे. मी लहान असताना मोठ्या स्वामीजींचे आणि तेव्हापासून आज कागायत पूजनीय स्वामी मकरंदनाथांचे भरभरून प्रेम मला मिळाले. इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. काही दिवसांपूर्वी मला आईने मोठ्या स्वामीजींची एक रेकॉर्ड केलेली कॅसेट ऐकवली. त्यात स्वामीजी सर्वांबद्दल मनमोकळेपणाने बोलत होते. त्यात ते असं म्हणाले, गोळकाकांच्या तिन्ही मुली चांगल्या आहेत, पण ही धाकटी मला सर्वात आवडते. हे ऐकून मला खूपच आनंद झाला. स्वामीजी आपल्यातले छोटे छोटे गुण खूप मोठे करून सांगतात, परंतु ते जसंच्या तसं घेण्यापेक्षा ते बोलतात तसं आपण व्हावं असा प्रयत्न आपण केला पाहिजे. लहानपणी मी जेव्हा आईबरोबर दर गुरुवारी सकाळी माया अपार्टमेंटमध्ये यायचे तेव्हा आई तिच्या जागेवर बसायची आणि मला मात्र अगदी स्पेशल जागा असायची, स्वामीजींच्या आसनावर अगदी त्यांच्या शेजारी. तेव्हा असंच एकदा बसले असताना मी अगदी एकटक त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. त्यांचं व्यक्तिमत्वच कसं होतं? स्वामीजी जे काही बोलत होते ते मला फारसं कळत नव्हतं. मी साधारण तेव्हा 7-8 वर्षाची असेन. खरं तर मला वाटत नव्हतं की त्यांचं माझ्याकडे लक्ष आहे, पण बोलता बोलता एकदम थांबून ते माझ्याकडे बघून अगदी मुश्किलपणे म्हणाले, इतकं नको काही सारखं बघायला. स्वामीजींच्या सहवासात त्या वयातही मला असा अनुभव यायचा की त्यांच्या शब्दांच्या आधी त्यांचं प्रेम आपल्यापर्यंत पोचत आहे. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्दपाठी अवतरे कृपा आधी, या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीनुसारच तो अनुभव असायचा. स्वामीजींच्या अशा अनेक आठवणी मी माझ्या हृदयाच्या खोल कप्प्यात साठवलेल्या आहेत. बाबांबरोबर स्वामीजींना आणायला आम्ही माया अपार्टमेंटला यायचो. तेव्हा कधी स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई जिना उतरत असायचे तर कधी खाली उतरून उभे राहिलेले असायचे. त्यावेळी त्यांचं एकदम रुबाबदार असं व्यक्तिमत्व, प्रसन्न मुद्रा आणि मातोश्री सरलाताईंचा सोज्वळपणा आणि साधेपणा मला अजूनही आठवतो. ज्यावेळी स्वामीजींची तुला केली त्यावेळी तराजूच्या पारड्यात अगदी निरागसपणे बसलेले स्वामीजी मला अजूनही आठवतात. त्यानंतर प्रसाद म्हणून मिळालेला साखरभात ही माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी होती, कारण ह्याआधी असा प्रसाद कधी मिळाला नव्हता. असंच एकदा आईने दिलेला डबा घेऊन जेव्हा मी स्वामीजींकडे गेले होते त्यावेळी त्यांच्या घरी कुटुंबातले सगळेजण जेवायला जमले होते. कुठला तरी घरगुती कार्यक्रम होता. त्यावेळी देखील सरलाताईंनी सगळ्यांच्या समवेत मला जेवायला बसवले. स्वामीजी आणि सरलाताई आपल्यावर जे प्रेम करत होते ते अलौकिक होते, अद्वितीय होते, कारण ते अनकंडिशनल होते. माझं लहान वय आणि स्वामीजींची मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आणि त्यांचं प्रेम यामुळे ते काय सांगत आहेत याकडे माझं कधी लक्ष गेलं नाही. 1996 मध्ये मोठ्या स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर मध्ये बराच काळ असा गेला की मी केंद्रात येत नव्हते, पण मनातून मी केंद्रापासून कधीच दूर गेले नाही. आमच्या घरी नेहमी केंद्राशी रिलेटेड गोष्टी बोलल्या जायच्या. आई नेहमी मला सांगायची, आज स्वामीजी असं म्हणाले, आज सत्संगात असा प्रश्न विचारला वगैरे. आणि याचाच परिपाक म्हणून स्वामीजी प्रवचनांमध्ये सत्संगांमध्ये काय सांगतात ते आपणही आपल्या आयुष्यात करून बघावं असं मला वाटायला लागलं. मग मी आणि आई 2005 एका बुधवारी माया अपार्टमेंटच्या वरच्या हॉलमध्ये स्वामीजींना भेटायला गेलो आणि मी त्यांना विचारलं, मला तुम्ही अनुग्रह द्याल का? त्यानंतर लगेचच म्हणजे 7 जानेवारी 2006 अगदी कृपाळूपणे स्वामीजींनी मला अनुग्रहित केले. त्यानंतर काही दिवसातच माझं लग्न ठरलं. गौतमकडे पाद्यपूजा असताना स्वामीजी म्हणाले होते की जिथे एखादी गोष्ट पूर्णपणे बुद्धीच्या साह्याने स्वीकारली जाते तिथेच भावनेचा प्रांत सुरू होतो. आणि तसंच निवेदितांनी बुद्धीच्या जोरावर अनुग्रहाचा निर्णय घेतला. त्यावेळी देखील आपला छोटासा गुण स्वामीजी अगदी मोठा करून सांगत आहेत असा मी विचार केला आणि ते म्हणत आहेत त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय मी केला. लग्न झाल्यावर एका आठवड्यातच आम्ही अमेरिकेला जाणार होतो. त्यावेळी माझ्या आयुष्यात दोन मोठे बदल घडणार होते, एक म्हणजे लग्न आणि त्यानंतर लगेचच अमेरिकेला जाणं. या दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यात एखादी जादू घडावी अशा झाल्या. जशी अमेरिकेला जायची वेळ जवळ येत होती तशी मनात खूप चलबिचल होत होती की हे सगळं सोडून जायचं आहे, पण मनात भीती किंवा टेन्शन कधीच वाटलं नाही. त्यावेळी जेव्हा स्वामीजींना नमस्कार करायला गेले तेव्हा ते म्हणाले, मी सतत तुझ्या बरोबर आहे. स्वामीजींच्या ह्या एका वाक्याने एवढी मोठी ट्रान्झिशन माझ्या आयुष्यात अगदी सहजतेने झाली. आम्ही अमेरिकेत पोहोचल्यावर 3-4 दिवसातच तिथल्या टेलिफोनिक केंद्रात मी सहभागी झाले. त्याआधी साधारण 6 महिने केंद्राची सुरुवात झाली होती. स्वामीजींनी मला पुण्यातल्या केंद्रातून अमेरिकेतल्या केंद्रात अगदी अलगदपणे नेऊन ठेवले. अमेरिकेत जायच्या आधी टेलिफोनिक केंद्राबद्दल ऐकले होते, परंतु आतापर्यंत केंद्र कधीच टेलिफोनवर ऐकले नव्हते. तो एक वेगळाच अनुभव होता. त्या पहिल्या केंद्रात पुण्यातून आदरणीय सुनीलदादा सहभागी झाले होते. त्यानंतरच्या प्रत्येक महिन्याच्या 3 रविवारी मी केंद्राची अगदी आतुरतेने वाट पाहत असे. कधी मनोगताच्या अंगाने तर अनेक वेळा अभंग सेवेच्या अंगाने केंद्रात सहभागी व्हायला पण मिळत असे. 3 रविवारचं हे केंद्र स्वामीजींची इंटरनेटवर अपलोड होणारी प्रवचनं आणि सत्संग आणि मिळणारा भरपूर वेळ या जोरावर यथाशक्ती साधना करण्याचा प्रयत्न मी करत होते. 2011 साली जेव्हा नरेनच्या वेळ मी प्रेग्नंट होते तेव्हा स्वामीजी आधी जे मला म्हणाले होते, मी तुझ्याबरोबर कायम आहे, हा अनुभव मला अगदी तीव्रतेने आला. झालं असं की मला जी तारीख दिली होती त्यानंतर 5 दिवसांनी माझी डिलिव्हरी झाली. त्यावेळी दोनदा ऍडमिट करून मला परत घरी पाठवले. अशा परिस्थितीतही मी खूप शांत होते, मला कसलीही भीती नव्हती, कारण मला अगदी मनापासून वाटत होतं की माझ्याबरोबर स्वामीजी आहेत आणि खरंच ते माझ्याबरोबर होते. स्वामीजींनी अगदी प्रेमाने नरेनसाठी 2 उपरणी आणि मधुराताईंची उबदार साडी न मागता आईबरोबर पाठवली होती. ही प्रसाद भेट पाहिल्यावर माझे भाव उचंबळून आले. आपल्या मुलाचे जगातले पदार्पण प्रत्यक्ष स्वामीजींच्याच उपस्थितीत होत आहे असा आमच्या दोघांचाही भाव होता. ऐसी कळवळ्याची जाती करी राभाविण प्रीती. तिकडे स्वामीजींचा प्रत्यक्ष सहवास नव्हता, पण सतत स्मरण असायचंय. 2011 जून महिन्यात नरेन 3 महिन्याच्या असताना आम्ही पुण्यात आलो आणि इथे आल्यावर एकदम जबाबदारी वाढली. पुण्यात येऊन स्वामीजींच्या जवळ येऊनही मी रेग्युलर केंद्रात मात्र येऊ शकत नव्हते. गुरुवारचा सकाळचा सत्संग आणि रविवारचे स्वामीजींचे प्रवचन मी ऐकण्याचा प्रयत्न करत होते. नरेन थोडा मोठा झाल्यावर त्याला घेऊन केंद्रात येणं अवघड होत होतं. गेले वर्षभर मी बुधवारच्या केंद्रात नियमितपणे येते, परंतु केंद्रातला बराचसा वेळ त्याच्याकडे लक्ष देण्यातच जातो. असं असूनही इथलं पवित्र वातावरण अनुभवायला मिळतं आणि मुख्य म्हणजे स्वामीजींचं दर्शन होतं. या अनुषंगाने मी नुकताच स्वामीजींना एक प्रश्न विचारला होता की केंद्रात मला पूर्णपणे सहभागी होता येत नाही आणि दैनंदिन ध्यान साधनेची बैठक देखील नीट होत नाही, यामुळे मनाला सारखी बोच लागून राहते, तर ह्यातून मी कसा मार्ग काढू? स्वामीजींनी मला अगदी कृपाळूपणे मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कर्तव्य बदलत जातात, 5-6 वर्षांनी खूपच बदल होतो, सध्या तुला मुलासाठी वेळ द्यावा लागतो, पुढेही त्याचा अभ्यास घ्यावा लागेल, तो कॉलेजमधून बाहेर पडला की त्यावेळेचा काळ हा सुवर्ण काळ साधनेसाठी, आत्ता तू जे करशील ते मनापासून कर, मुलाच्या डोळ्यात तू देव बघ, नंतर सर्वांच्या डोळ्यात देव बघायला शिक, आपण सतत बाळकृष्णाबरोबर आहोत असं समज, दिवसाआड तरी अर्धा पाऊण तास बसण्याचा प्रयत्न कर, सर्वांचं सहकार्य असेल तर ते जमेलही, अर्थात आपलीही तशी तळमळ हवी, कारण पुढे काम दिसत असतं, श्रवण करशील ते पूर्णपणे एकाग्रतेने कर, ऐकताना अनुमोदन नको व विरोधही नको, फक्त एकाग्रतेने ऐक, गौतम मतू आलटून पालटून श्रवण करा, शांत होऊन शांतपणे ध्यान नाम कर, शांतीत राहण्याचा प्रयत्न कर, साधनेला वेळ मिळत नाही ही जी रुखरुख असते ती उपकारकच होते, शारीरिक ताजीतवानी असेल तेव्हा ध्यानाला बस, चिंतनात विचारात सतत राहण्याचा प्रयत्न कर, चिंतन हे तात्विक किंवा शास्त्र ग्रंथांचे नको, मी देह मन बुद्धी नाही मी आत्मा आहे हे चिंतन असावे. अशा पद्धतीने त्यांनी अत्यंत प्रेमाने मला जे सांगितले त्याने माझं पूर्ण समाधान झालं. साधकांवर स्वामीजींचे जे आंतरिक प्रेम आहे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आम्ही निष्ठेने करत राहाव्या ही जी त्यांची तळमळ आहे, त्यापोटी ते माझ्याशी आईच्या ममतेने बोलत होते आणि त्या क्षणी मला अगदी भरून पावल्यासारखे वाटत होते. मी खरोखर आंतरिक समाधानात होते. मात्र आता मी जेव्हा हे लक्षात घेईन की स्वामीजींचा प्रत्येक शब्द हृदयाशी धरून अंतःकरणात साठवून त्यांचं कधीही विस्मरण होऊ देणार नाही आणि ते सर्व सांगणं प्रत्यक्षात उतरवण्याचा मनापासून आणि आटोकाट प्रयत्न करेन, तेव्हा खरं समाधान माझ्याकडे चालत येईल, असे ते स्वामीजींच्या कृपेने मिळवो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. हरिओम सत्स.
खरंच सद्गुरु मौली जे बोधाचं प्रेमाचं अमूल्य ज्ञान आपल्याला देत आहेत त्याबद्दल आपणही आपला जीव तिच्यावरून ओवाळून टाकावा असेच आपल्या सर्वांनाही वाटते ना. याच अर्थाची आपल्या स्वामीजींनीच रचलेली अभंगरचना आज सादर करतील सद्भक्त रवींद्र जोशी.
गुरु ती भजावे रजतन हो गुनगावे, गुरु ती भजावे रजतन हो गुनगावे, रूप साजिरे नितांत सुंदर प्रेम शब्द भाषण मधुतर आशुवत दे दृष्टि सुधाकर वर्षावातन हावे रजतन हो गुनगावे, गुरु श्री भजावे रजतन हो गुनगावे, निज हृदयीचा प्रेम मंदिरी स्मृति रव गुंजना होत अंतरी पवित्रतेची पावन मंजिरी बनुनी समर्पित व्हावे रजतन हो गुणीजावे गुरु श्री भजावे रजतन हो गुणीजावे स्थिति गति मती तुझा कृपेने गंधित होनी समरसते व्यापुनी जीवन तुझा चिंतने अविरत मार्ग क्रमावे रजतन हो गुणीजावे गुरु श्री भजावे रजतन हो गुणीजावे परम दयेची अमित साठवण घडो सर्वथा अनुरेणू तून घेता वेचुनी ते जाते कण जीवन उजळून यावे रजकण होनी जावे गुरु श्री भजावे रजकण होनी जावे तुझा निरंतर सेवक भावे तुझा निरंतर सेवक भावे चरण तुझिया रमणीय सावे मकरंदासी गुरु माधवे मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवळी धरावे रजकण होनीजावे गुरु श्री भजावे रजकण हो जावे
स्वामी स्वरूपानंद संजीवनी गाथेमध्ये म्हणतात विश्वासे आपणासी मानसील थोर तरी तू सत्वर थोर होसी लेखशील जरी आपणासी शूद्र तरी ते अभद्र पाठी लागे. मध्यंतरी मी एक गोष्ट वाचली होती. एक भिकारी दिवसभर भूक न मिळाल्यामुळे खूप निराश होऊन दुःखी चेहऱ्याने एका झाडाखाली बसतो आणि बसल्या बसल्याच तो स्वप्नरंजन करू लागतो आणि त्यात त्याला एका घरातून पिठलं भाकरी मिळाली आहे असे तो पाहतो आणि ते मिळाल्यामुळे त्याला आनंद वाटून त्याचा चेहरा उल्लसित होतो. त्याचं हे सर्व वागणे तेथूनच जवळ बसलेला एक साधू पाहत असतो. तो कुतूहलाने त्या भिकाऱ्याजवळ जाऊन त्याच्या एकदम उल्लसित होण्याचे कारण विचारतो. तेव्हा तो भिकारी आपली सर्व हकीकत आणि स्वप्न सांगतो. ते सर्व ऐकून तो साधू खूप हसतो आणि त्याला म्हणतो अरे स्वप्नात देखील तू पिठलं भाकरीच पाहिलीस तेथे जरी तू बासुंदी पुरीचं स्वप्न पाहू शकला असतास ना, या गोष्टीतील भिकाऱ्याची आपल्यालाही कीव आली ना, पण ती स्थिती आपली देखील आहे. आपण देखील स्वतःबद्दल जेव्हा चिंतन करतो तेव्हा मी देह मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ भोगीन मी आता असेच करतो. पण सद्गुरू आपल्याला सांगतात ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तुची आहेस की ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. खरे तर त्यांनी अनुग्रह दिला तेव्हाच आपण मुक्त झालो आहोत, पण केवळ या संदेहामुळेच त्याची प्रचिती आपण घेऊ शकत नाही. हा संदेह भ्रम दूर करण्यासाठी स्वामीजी सध्या रविवारी सकाळी चालणाऱ्या निरूपणातून आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. किती सप्रभव ते आपल्याला आपल्यातील देहातील परमात्म स्वरूपाची प्रचिती त्या साधनाकालात आणून देतात. अनेक संतांनी निरनिराळ्या ग्रंथातून सांगितलेल्या साधना ते आपल्यासाठी साररूपाने अत्यंत सोप्या भाषेत जणू साधनेचा मकरंदच मुक्त हस्ताने ते आपल्याला पाजत आहेत. अशा अनेक साधना त्यांनी त्यांच्या साधनाकालात स्वतः केल्या आहेत. ज्या आनंदाचा प्रत्यय त्यांनी घेतला तो आनंद ते आपल्याला भरभरून वाटत आहे. आपल्यासारख्या जीवांचा उद्धार आणि गुरु सेवाव्रत यासाठी ते आपला देह चंदनाप्रमाणे झिजवत आहेत. सतत परमध्येयाकडेच आपली वाटचाल व्हावी यासाठी अगदी दररोज ही माऊली आपल्या लेकरांना ज्ञानामृताचे घास भरवीत असते. तिचे कोणतेच लेकरू यापासून वंचित राहू नये यासाठी केंद्रातर्फे देखील ऑडिओ ब्रॉडकास्टिंग ऑनलाईन अपलोडिंग अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आपल्या स्वामीजींच्या नावातच त्यांचे व्यक्तित्व प्रदर्शित होते. साधनेच्या सहज सोप्या युक्त्या ते किती रसाळ मधुर आणि चाररूपाने आपल्याला सांगतात. ते म्हणतात सदैव आत्मभाव आणि सद्गुरू स्मरण याच दोन भावात राहा. प्रकृतीप्रमाणे वेळ लागेल पण काळ काम वेग या न्यायाने साधना वाढवा. साधनेतील शांती व्यवहारातही अनुभवा. दिवसभरात एक तरी आत्मबुद्धीचा घाव देहबुद्धीवर पडलाच पाहिजे. अनुग्रहाचा डंख बसायला हवा. आता आपल्याला देखील जर त्या आनंदाची साक्षात अनुभूती घ्यायची असेल तर आपल्यालाही कीटभृंग न्यायाने सद्गुरूंचे वेड प्रेम आणि ध्यास लागायला हवा. असाच ध्यास अंतःकरणात बाळगणारे सद्भक्त अनिरुद्ध गोवंडे यांचे सद्गुरू स्तवन आता आपण ऐकू.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सद्गुरु तत्व आणि तेच सगुण साकार होऊन आलेले आपले सद्गुरु यांचं वर्णन करायचं म्हणजे काजव्याने ब्रह्मांड व्यापून टाकणाऱ्या सूर्याचं वर्णन करणं किंवा एखाद्या छोट्याशा जवबिंदूने अथांग बसवलेल्या सागराचं वर्णन करावं हे जसं शक्य नाही तसं आहे. समर्थ सद्गुरु श्रवणात जसं सांगतात की गुणातीत असलेल्या सद्गुरु तत्वाला सद्गुरूंना मायेतील कशाचीच उपमा देता येत नाही, त्या उपमांना मर्यादाच राहते. आईच्या कुशीत अगदी अलगदपणे उंचावलेल्या लहान मुलाला आपल्या आईच्या प्रेमाचं वर्णन कसं काय करता येणार. तरीही मातीमध्ये सुगंध जसा मुळातच असतो आणि पर्जन्याचे थेंब जेव्हा त्या पाठीवर पडायला लागतात तेव्हा तो सुगंध अगदी सहज बाहेर पडायला लागतो आणि चोहीकडे वारासमोर पसरू लागतो. तसंच गुरुपौर्णिमेच्या या पवित्र मंगलमय दिवसात भक्ती प्रेमाचा अलौकिक शिळकावा अनुभवाला यायला लागतो आणि सद्गुरूंप्रती असलेला हृदयातला भाव कधी शब्दरूप व्हायला लागतो तर कधी डोळ्यांवरील अश्रूंमध्ये चिंब भिजायला लागतो. त्या वातावरणात आपण रंगून जातो. प्रेमस्वरूप स्वामीजींना मी इथेच म्हणजे अध्यात्म मंगल दान इथे रविवारच्या सकाळच्या केंद्रात पाहिलं. स्वामीजींच्या निर्मळ प्रेमाच्या अंतःकरणाने प्रथम भुरळ पाडली. स्वामीजींच्या श्रवणाची ओढ कधी आणि कशी वाढत गेली ते कळलंच नाही. दोन दिवस आधीपासूनच रविवारच्या प्रवचनाची ओढ वाटू लागली आणि रविवारची वाटच पाहू लागलो. केंद्रात यायला लागल्यावर स्वामीजींच्या श्रवणाने काही एक शांतता घेऊनच बाहेर पडतो आहे असं वाटू लागलं. स्वामीजींच्या आसपास काही एक वेगळंच वातावरण आहे असं जाणवत होतं. स्वामीजी जे सांगतात त्याची प्रत्यक्ष अनुभूती जरी नसली तरी जीवन एका ठराविक दिशेने मार्गक्रमित होते आहे आणि होणार आहे अशी श्रद्धा बळकट व्हायला लागली. त्याआधी पुस्तक वाचून कुणाशी चर्चा करून प्रार्थना म्हणून खात्री वाटत नव्हती, पण स्वामीजींच्या श्रवणाचा परिणाम आपसुकच जीवनावरती विचारांवरती पडू लागला. दर श्रवणात एक वेगळाच विचार घेऊन जातो आहे असं वाटायला लागलं. स्वामीजी प्रवचनात वंदनीय पूजनीय अशा व्यक्तींची संतांची उदाहरणं देतात, काही प्रसंग सांगतात, तेव्हा त्या प्रसंगात आपणही समरस होऊन जातो. स्वामी माधवनाथांना प्रत्यक्ष पाहण्याचा एकदाच योग आला तरी स्वामीजी त्यांच्याबद्दल एखादी भावस्पर्श आठवण सांगतात तेव्हा त्या प्रसंगात मीही कुठेतरी सहभागी झालो आहे असं वाटून जातं. तेव्हा स्थळाचं भान किंचित काळ का होईना पण दूर होतं आणि स्वामीजींबरोबर त्या आठवणीत उतरता येतं. तीच गोष्ट स्वामीजींसमवेत केलेल्या आनुषंगिक साधनेची. ती साधना काही एक खोलीच घडते. शबरीमातेची गोष्ट तर कित्येक वेळा ऐकलेली वाचलेली आहे, टीव्हीवर अगदी रामायण लागायचं तेव्हा पाहिलेलीही आहे, पण तीच गोष्ट जेव्हा स्वामीजींच्या मुखातून ऐकतो तेव्हा अंतरंग ढवळून निघतं. शबरी मातेबरोबर मीही त्या आश्रमात फुलं वेचून आणून देतो आहे किंवा वेचून आणलेली पाहतो आहे. रोज केलेली प्रभू श्रीरामांच्या आसनांची पूजा शबरी माते शेजारी बसून पाहतो आहे. त्यानंतर श्रीरामचंद्रांचं आश्रमातले आगमन, शबरी मातेला झालेला आवरणीय आनंद या सगळ्या प्रसंगात रोमांच झाल्यासारखं होतं. असं कल्पनेना का होईना पण स्वतःचा क्षणमात्र काळासाठी तरी विसर पडल्यासारखं वाटतं. पण या कल्पनेच्याही पलीकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य स्वामीजींकडेच आहे. जेवढे वेद शास्त्र उपनिषद आहेत त्या सर्वांचं पूर्णपणे आकलन करून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट वाटते, पण स्वामीजींनी अनुग्रहाच्या वेळेस केलेल्या उपदेशातच या सर्व ग्रंथांचं वेद उपनिषदांचं सार आहे हे लक्षात यायला लागलं. तो उपदेश आतमध्ये पूर्णपणे ठसवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वामीजी बोध धरून पुढे पुढे घेऊन जात आहेत. चालताना कधी छोटी छोटी पावलं टाकीत पायातील बळ कसं वाढवायचं, कुठे खड्डा आहे कुठे चढ आहे त्याप्रमाणे पावलं कशी टाकायची हे सांगणारे स्वामीजी परमार्थ मार्गावरचे सम्राटच आहेत. या मार्गावर त्यांचीच एकमात्र सत्ता आहे. या मार्गावरून चालताना विषयांचे विकारांचे डोंगर सहज पादाक्रांत करता येऊ शकतात असा आत्मविश्वास प्रेरणा देणारे स्वामीजी प्रबळ दैवतच आहेत. चालताना अडखळलं तरी नव्या उमेदीने चालण्याचं धैर्य सामर्थ्य स्वामीजींकडूनच प्राप्त होणार आहे आणि होते आहे. बऱ्याचदा विषयांच्या तावडीत सापडतोही पण तिथेच गुलामासारखे पडून न राहता त्या विषवल्लींपासून सुटण्याचं कौशल्य कसं आत्मसात करायचं त्याचं मार्गदर्शन ते सतत करत आहेत. केंद्रात स्वामीजींना नमस्कारासाठी जसे वयस्कर मंडळी येतात तसे नमस्कार करून खडीसाखर हातावर घेऊन पळत जाणारी लहान मुलंही दिसतात. याचं मला नेहमी अप्रूप वाटायचं. मला प्रथम वाटत होतं की फक्त वयस्कर मंडळीच येत असतील, पण प्रत्येक जण त्यांना नमस्कार करताना स्वामीजींची प्रेमळ मुद्रा बघत राहावी असं वाटतं. कुणाचा हात हातात घेऊन दिलासा देणं असो वा मायेनं आपुलकीनं केलेली विचारपूस असो ते दृश्य बघत राहिलं तरी मन सुखावून जातं. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती जरी वेगळी असली तरी स्वामीजी प्रत्येकातील निष्कळ अशा परमात्मा तत्वाशी एकरूपच असल्याने त्यांची ती प्रेमळ दृष्टी हृदयाचा ठाव घेते आणि प्रत्येकालाच स्वामीजी आपलेच आहेत असं वाटतं. स्वामीजींचं रूप आकलन करायला जाऊ तेवढं अथांगच होते आहे असं वाटतं. जितकं स्वामीजींना अंतर्यामी मुरवण्याचा प्रयत्न करावा तेवढे ते अधिक खोल सूक्ष्मही आहेत असं वाटतं. कलातीत असलेले स्वामीजी जेव्हा अनुषंगिक साधनं सांगतात, नाम सांगतात, तेव्हा बऱ्याचदा ऑफिस, मित्र, घर वगैरेंशी काही क्षण संबंध तुटल्यासारखा होतो. लहानपणी मी कसा होतो, काय करायचो, पुढे जाऊन काय मिळवायचं आहे किंवा करायचं आहे या विचारांपेक्षा आत्ता या क्षणी स्वामीजी जे सांगताहेत तसंच करायचं आहे असं वाटत राहतं. भूतकाळ, भविष्यकाळ याचं काही क्षण तरी विस्मरण घडतं. अशा या काळांवर मात करण्याचं सामर्थ्य बाळगणं स्वामीजींमुळेच शक्य आहे. एकदा आता एका अनुषंगिक साधनेच्या वेळेस म्हणजे मला आठवलं त्याप्रमाणे शनिवारी गणेशपुरममधल्या केंद्रात स्वामीजी नाम सांगत होते. साधारण तासाभरानंतर जेव्हा डोळे उघडले तेव्हा स्वामीजी म्हणाले, हा एक तास कसा गेला हे कळलंच नाही, अगदी 10-12 मिनिटं झाली आहेत असं वाटतं, काळाचं भानच राहत नाही. आणि खरंच स्वामीजी म्हणत होते तसंच वाटत होतं. जाणवत होतं की आत्ताच तर स्वामीजींबरोबर बसलो होतो. हे आठवल्यावर खरंच वाटतं की स्वामीजी अखंड कलातीत असेच आहेत आणि त्याच ठिकाणी ते आपल्याला मोठ्या प्रेमानं घेऊन जाणारे माऊलीच आहेत. जेव्हा कधी एखाद्या आईला आपल्या लहान मुलाला प्रेमाने जवळ घेताना, त्याला घास दरवताना, त्याचे बोट धरून त्याच्या चालीने चालताना बघतो, तेव्हा विचार येतो स्वामीजी कसे प्रत्येक साधारकाची प्रकृती समजून घेत प्रत्येकाच्या कृतीप्रमाणे आत्मानुसंधानाचे छोटे छोटे घास भरवत असतील. केंद्रात अथवा शिबिरात साधक साधकांची भावसुमनं किंवा अंतरंग आठवणी ऐकताना स्वामीजींचं हे रूप सगळ्यांनाच भावून जातं. लहान मुलं जसं शाळेतून अथवा बाहेरून खेळून आल्यावर मनाजोगं झालं नसेल तर उदास होऊन आपल्या आईकडे गाराण मांडायला येते, तसं एकदा स्वामीजींकडे बुधवारी सकाळच्या केंद्रात आलो होतो. स्वामीजींना म्हणाले, स्वामीजी मला सकाळी तुम्ही सांगता त्याप्रमाणे ध्यानासाठी वेळ मिळत नाहीये, असं म्हणत मी माझे म्हणणे स्वामीजींना सांगत होतो. स्वामीजी शांतपणे माझं म्हणणं ऐकत होते. माझं म्हणणं संपल्यावर स्वामीजींनी माझी कामाची वेळ उत्तर किती वाजता हे विचारलं. सकाळच्या वेळेस नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे मी स्वामीजींना सांगू लागलो. मग स्वामीजींनी मला विचारलं, सकाळच्या पेपर वाचनात किती वेळ जातो? मी उत्तरलं, 20 मिनिटं तरी जात असतील. स्वामीजींनी लगेच सांगितलं की तोच वेळ ध्यानासाठी दे, म्हणजे तुला ध्यानासाठी आणखी वेळ मिळेल. तसंही कोणी कुठला पक्ष काढला किंवा कोणी कुणाला कुठल्या पक्षात सामील करून घेतलं हे आपल्याला नाही कळलं तरी चालेल, असं म्हणून साधनेसाठी ठरलेला अडसर अगदी सहजच काढून टाकला. तोपर्यंत असं वाटत होते की सकाळच्या पेपर वाचन म्हणजे मस्तच आहे, त्याशिवाय सकाळ उजाडल्यासारखी वाटतच नाही. त्यामुळे आता सकाळी उठल्यावर पेपर बघितला की स्वामीजींची आठवण होते आणि सहजच पेपर वाचनाकडे दुर्लक्षही होतं. स्वामीजी असेच प्रत्येकाला साधन मार्गावर स्थिर राहण्यासाठी निरनिराळे उपाय सांगतात. लहान गेला किती खावं प्यावं, कसे आणि कधी खावं याची कल्पना जरी नसली तरी माऊलीला मात्र त्याची पुरेपूर कल्पना असते आणि तेवढाच घास ती पिलाला भरवत असते. असे सर्व निजजनांना श्रेयस्कर कल्याणकारी तेच सांगणारे स्वामीजी म्हणजे आपला सांभाळ करणारे माय माऊलीच आहेत. कमी आहे ती फक्त निरागस अनन्य बालक बनून राहण्याची. अशा या माऊली समवेत किती आनंदात आपण असतो. भुगाव शिबिरात स्वामीजींबरोबरचा सुखसंवादाचा वेळ तर किती अवर्णनीय असतो. त्या आठवणींमध्ये शिबिरानंतरही कित्येक काळ रमून राहिल्यासारखं होतं. ज्ञान तेजाने मंडित अशा स्वामीजींच्या आजूबाजूचं वातावरण किती आल्हाददायक असते. स्वामीजींच्या अशा स्वप्रभव वातावरणात दाहकता तर नसतेच तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या सौम्य प्रकाशापेक्षाही अतिसौम्य आणि परमशांत करणाऱ्या वातावरणात परमानंदाच्या परमसुखाच्या मोत्यांनीच ते आपली ओंजळ भरत असतात. बाहेरच्या भाऊगर्दीतही जेव्हा एकांत मिळतो आणि ज्यावेळी त्यांच्या उपदेशाचे स्मरण होते तेव्हा किती सुखावल्याचे जाणवते. त्या क्षणी आजूबाजूची परिस्थिती कशीही असली तरी सद्गुरु तत्वाची स्वामीजींच्या प्रेमाची ऊब जाणवून जाते. केंद्रातील त्यांच्या बरोबरचा आणि केंद्राबाहेरही त्यांच्या स्मरणातला प्रत्येक क्षण हृदयात साठवावासा वाटतो. स्वामीजींनी सजवलेल्या या आनंद वनभूमीत त्यांनीच आपल्या अंतर्यामी ब्रह्मबोधाचं बीज रोवलं आहे. त्या बीजाचं महत्व जाणून घेऊन ते खोलवर रुजवून साधनरूपी सेवाव्रत रूपी श्रद्धारूपी अमृतरस शोषून घेऊन त्याचं वृक्षात रुपांतर करण्याचा प्रयत्न करावेच लागतील. या प्रक्रियेत पुन्हा पुन्हा येणाऱ्या अवांतर ओळीची मुळे छाटून टाकून आत्मप्रकाशाकडे वाटचाल स्वामीजींसमवेतच करायची आहे. परब्रह्मस्वरूप गुणातीत असलेले स्वामीजीच ही वाटचाल करवून घेत आहेत असा भाव आहे. स्वामीजींची विषयांशी ओढ निघून जाऊन परमार्थ मार्गावरची वाटचाल अखंडित घडत राहो आणि अंतिमत त्यांच्याच पावनचरणी विश्रांती लाभो ही स्वामीचरणी सर्वधय प्रार्थना. हरिओम.
आजपासून आपल्या केंद्रात गुरुपूजनाला सुरुवात झाली. आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंतचे हे 9 दिवस म्हणजे आपल्यासाठी सद्गुरु माऊलीचे नवरात्र जणू. या नवरात्रात जागर करूया नवविधा भक्तीचा, परडी भरूया भक्तिभाव श्रद्धा आणि शरणागतीची, भोगवा मागूया ज्ञानाच्या बोधाचा आणि विवेकाचा, अखंड अनुसंधान आणि साधनेचा नंदादीप तेवत ठेवूया आणि मग या गुरु अंबेच्या कृपाशक्तीने आशीर्वादाने साधनेची विजयादशमी साजरी होऊन आपल्या जीवनाचे सोने तिच्याच चरणी समर्पित व्हावून तिच्याच चरणी आपण लीन होऊन जावे हीच तिच्याच चरणी आज प्रार्थना करूया. हरिओम तत्सत. यानंतर सद्भक्त दिलीप ससाणे काका व काकू औक्षयाने आरती करतील.
आरती माधव नाथा दास भक्ति ने पाई सेवी तो माथा. आरती माधव नाथा आरती माधव नाथा कृपारु तो ज्ञान देवी बाजीसी अमृत ओवी देशी जानी व आगळी जानी व आगळी अदान भक्त. आरती माधव नाथा आरती नाथा मायेचे बंद तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खून स्वरूप खून दाविसी आरता. आरती माधव नाथा आरती माधव नाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदणे अखंड चांदणे चकोर चित्त. आरती माधव नाथा आरती माधव नाथा दास भक्तीने पाई सेवी तो माथा. नाथा आरती माधव नाथा ओवाळु आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा भावे नमुनी पदकमलावरी ठेवियना माथा. भावे नमुनी पदकमलावरी ठेवियना माथा ज्ञानदेवीच्या पवित्र रंगी रंगुनी परमार्था स्वामी तू रंगुनी परमार्था प्रपंच साधुनी भक्ति प्रेमे स्वानंदे रमता. ओवाळु आरती स्वामी मकरंद नाथ స్వామీ మకరందనాథా భావేన ముని పదకమలావరి దేవియ నమాతా సోహం హంసారూఢరావుని శాంతవిసి ఆర్త స్వామి తు శాంతవిసి ఆర్త నాథ పంచితి కూనదావిసి ఉన్మని సుఖభక్త ఓవారు ఆరతి స్వామి మకరందనాథ స్వామి మకరందనాథ భావేన ముని పదకమలావరి ఠేవియ నామాథ భావదరుణియా చాతక జైసా శరణయై మేఘ జైసా శరణయై మేఘ దాసమణేమి అనన్యతైసా దావ పావ వేగ ఓవారు ఆరతి స్వామి మకరందనాథ స్వామి మకరందనాథ భావేన ముని పదకమలావరి ఠేవియ నామాథ భావేన ముని పదకమలావరి ఠేవియ నామాథ బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జయ పరమహంస సద్గురు స్వామి స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ సబ సందన కీ జయ 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 రఘువీర సమర్థ